ಐ ಮಿತ್ರಗಣಾಹ ನಮಸ್ಕರೋಮಿ. ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನಸ್ಯ ಶ್ರವಣ ಮಂಚೆ ಸ್ವಾಗತಮಪಿ ವ್ಯಾಹರಾಮಿ. ಐ ಮಿತ್ರಗಣಾಹ, ಗತ ರವಿವಾಸರೆ ವಯಂ ಪಾತಂಜಲಯೋಗಸೂತ್ರಾಣಿ ಅಸ್ಯ ಪುಸ್ತಕಸ್ಯ ಆರಂಭಂ ಅಕುರ್ವಾಮ. ಷಟ್ ಸೂತ್ರಾಣಿ ಪಠಿತಾನಿ. ಅದ್ಯ ಅಹಂ ಸಪ್ತಮಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಪ್ರಾರಂಭಂ ಕರೋಮಿ. ಇದಾನಿಂ ವೃತ್ತೀನಾಂ ವಿಷಯೆ ಪಠಿಷ್ಯಾಮಃ. ತೋ ಮಿತ್ರೋ, ಹಂ ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನ್ ಕೆ ಶ್ರವಣ್ ಮಂಚ್ ಸೆ ಪತಂಜಲ್ ಯೋಗ ಸೂತ್ರ ನಾಮಕ್ ಪುಸ್ತಕ ಕಿ ಪಢಾಯಿ ಕಾ ಆರಂಭ ಕರ್ ಚುಕೆ ಹೈ ಪಿಛ್ಲೆ ರವಿವಾರ್, ಔರ್ ಉಸ್ಮೇ ಛಹ ಸೂತ್ರ ಭಿ ಹಂ ಪಢ್ ಚುಕೆ ಹೈ. ತೋ ಆಜ್ ಸಾತ್ವೇ ಸೂತ್ರ ಸೆ ಪಢಾಯಿ ಆರಂಭ ಕರ್ತೆ ಹೈ. ಔರ್ ಯಹಾಂ ಪತಂಜಲಿ ರಿಷಿನೆ ಹಮೇ ವೃತ್ತಿಯೋಂ ಕೆ ಸಂಬಂಧ ಮೇ ಬತಾಯಾ ಹೈ. ತೋ ಪಹಲೆ ಹಂ ಪಢ್ ಚುಕೆ ಹೈ ಕಿ ವೃತ್ತಯ ಪಂಚತಯ್ಯ, ವೃತ್ತಿಯಾಂ ಪಾಂಚ್ ಹೇ, ಔರ್ ಉನ್ಕೆ ನಾಮ್ ಭಿ ಪಢ್ ಚುಕೆ ಹೇ. ಪ್ರಮಾಣ ವಿಪರ್ಯಯ ವಿಕಲ್ಪ ನಿದ್ರಾ ಸ್ಮೃತಯ, ಅರ್ಥಾತ್ ಪ್ರಮಾಣ ವಿಪರ್ಯಯ ವಿಕಲ್ಪ ನಿದ್ರಾ ಔರ್ ಸ್ಮೃತಿ. ತೋ ಆಜ್ ಏಕ್ ಏಕ್ ವೃತ್ತಿ ಕೆ ವಿಷಯ ಮೇ ವಿಸ್ತಾರ ಸೆ ಪಢೆಂಗೆ. ತೋ ಸಾತ್ವೇ ಸೂತ್ರ ಮೇ ಮಹರ್ಷಿ ಪತಂಜಲಿ ಕಹತೆ ಹೇ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಾನುಮಾನಾಗಮಾಹ ಪ್ರಮಾಣಾನಿ. ತೋ ಯಹ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಾನುಮಾನಾಗಮಾಹ, ಯಹ ಬಡಿ ಸಂಧಿ ಹೋಗೈ, ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಅನುಮಾನ ಆಗಮ, ಯೇ ತೀನ್ ಶಬ್ದ ಮಿಲ್ ಕರ್ಕೆ ಸಂಧಿ ಬನಿ ಹೇ, ಔರ್ ಇನ್ ತೀನೋ ಕೋ ಪ್ರಮಾಣ ಕಹತೆ ಹೇ, ಪ್ರಮಾಣಾನಿ. ಯಹ ಬಹುವಚನ್ ಹೇ ಕ್ಯೂಂಕಿ ತೀನ್ ಪ್ರಮಾಣ ಕಹೆ ಗಯೆ ಹೇ. ಪಹಲಾ ಪ್ರಮಾಣ ಹೇ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ, ದೂಸರಾ ಪ್ರಮಾಣ ಹೇ ಅನುಮಾನ, ಔರ್ ತೀಸರಾ ಪ್ರಮಾಣ ಹೇ ಆಗಮ. ಇಸ್ಕಾ ಕ್ಯಾ ಅರ್ಥ ಹುವಾ ಕಿ ಪಹಲಾ ಪ್ರಮಾಣ ತೋ ವಹ ಹೇ ಜೊ ಹಮ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೇಖತೆ ಹೇ, ಯಾ ಹಮ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಜಿಸ್ಕಾ ಅನುಭವ ಕರ್ತೆ ಹೇ, ಯಾ ಜಬ್ ಹಮ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಉಸ್ಕಿ ಅನುಭೂತಿ ಕರ್ತೆ ಹೇ, ತೋ ವಹ ಹೋ ಗಯಾ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪ್ರಮಾಣ. ಜೈಸೆ ಕೋಯಿ ಕಹೆ ಕಿ ಮೈ ಅಭಿ ಅಪ್ನಿ ಆಂಖೋ ಸೆ ದೇಖ್ ರಹಾ ಹೂಂ ಕಿ ಆಕಾಶ ಮೇ ಸೂರಜ್ ಹೈ, ಇಸ್ಲಿಯೇ ಯಹ ತಯ ಹೈ ಕಿ ಅಭಿ ದಿನ್ ಹೈ, ತೋ ಯೇ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪ್ರಮಾಣ ಹೋ ಗಯಾ. ಏಕ್ ಹೋತಾ ಹೈ ಅನುಮಾನ ಸೆ ಪ್ರಮಾಣ. ಜೈಸೆ ಅಗರ್ ಕಹಿ ಧುವಾ ಹೈ ತೋ ಹಮೇ ಪಹಲೆ ಸೆ ಯೇ ಜ್ಞಾನ ಮಿಲಾ ಹುವಾ ಹೈ ಕಿ ಆಗ ಜಬ್ ಹೋತಿ ಹೈ ತೋ ವಹಾಂ ಧುವಾ ಭಿ ನಿಕಲ್ತಾ ಹೈ, ಇಸ್ಲಿಯೇ ಜಹಾಂ ಹಮ್ನೆ ಧುವಾ ದೇಖಾ ತೋ ಹಮಾರೆ ಪಿಛ್ಲೆ ಜ್ಞಾನ ಕೆ ಆಧಾರ ಪರ್ ಹಮ್ ಯೇ ಅನುಮಾನ ಲಗಾತೆ ಹೈ ಕಿ ಯಹಾಂ ಆಗ ಭಿ ಹೋಗಿ. ತೋ ಯತ್ರ ಯತ್ರ ಧೂಮಃ ತತ್ರ ತತ್ರ ವನ್ಹಿಹಿ, ಜಹಾಂ ಜಹಾಂ ಧುವಾ ಹೋಗಾ ವಹಾಂ ವಹಾಂ ಆಗ ಭಿ ಹೋಗಿ. ಯೇ ಹೋ ಗಯಾ ಉದಾಹರಣ ಅನುಮಾನ ಕಾ. ತೋ ಮಹರ್ಷಿ ಕಹತೆ ಹೈ ಕಿ ಅನುಮಾನ ಭಿ ಪ್ರಮಾಣ ಹಿ ಹೈ ಕ್ಯೂಂಕಿ ವಹ ಹಮಾರೆ ಪಿಛ್ಲೆ ಸಂಚಿತ ಜ್ಞಾನ ಕೆ ಆಧಾರ ಪರ್ ಬನ್ತಾ ಹೈ. ತೀಸರಾ ಪ್ರಮಾಣ ಬತಾತೆ ಹೇ ಆಗಮ, ಅರ್ಥಾತ್ ಜೋ ಹಮಾರೆ ವೇದೋ ಮೇ ಕಹಾ ಗಯಾ ಹೈ ಉಸೆ ಭಿ ಹಮ್ ಪ್ರಮಾಣ ಕಹತೆ ಹೈ. ಅಬ್ ಆಗೆ ಅಗಲೆ ಸೂತ್ರ ಮೇ ಸಮಝಾತೆ ಹೈ ಕಿ ವಿಪರ್ಯಯ ಕ್ಯಾ ಹೈ. ವಿಪರ್ಯಯೋ ಮಿಥ್ಯಾ ಜ್ಞಾನ ಮತದ್ರೂಪ ಪ್ರತಿಷ್ಠಿತಂ. ಯೇ ಭಿ ಬಹುತ್ ಲಂಬಿ ಸಂಧಿ ಹೈ, ಔರ್ ಇಸ್ಕಾ ಜಬ್ ಹಮ್ ಸಂಧಿ ವಿಚ್ಛೇದ ಕರ್ತೆ ಹೈ ತೋ ಹಮೇ ಜೋ ಶಬ್ದ ಮಿಲ್ತೆ ಹೈ ಕಿ ವಿಪರ್ಯಯ ಮಿಥ್ಯಾ ಜ್ಞಾನಂ ಅತದ್ರೂಪ ಪ್ರತಿಷ್ಠಿತಂ. ಇನ್ ಶಬ್ದೋಂಕು ಮಿಲಾ ಕರ್ಕೆ ಯಹ ಸಂಧಿ ಬನಿ ಹೈ. ತೋ ಯಹಾಂ ಪರ್ ವಿಪರ್ಯಯ ಶಬ್ದ ಕೋ ಸಮಝಾಯಾ ಹೈ ಕಿ ವಿಪರ್ಯಯ ಕಬ್ ಕಹೆಂಗೆ ಕಿ ಜಬ್ ಮಿಥ್ಯಾ ಜ್ಞಾನ ಹೋ, ಔರ್ ಮಿಥ್ಯಾ ಜ್ಞಾನ ಕೆ ಕಾರಣ ಕಿಸಿ ಕೆ ರೂಪ ಕೋ ಹಮ್ ಮಿಥ್ಯಾ ಜ್ಞಾನ ಸೆ ಸಮಝೆ, ಅರ್ಥಾತ್ ಜೋ ನಹಿ ಹೈ ಉಸ್ ತರಹ ಕಿ ಸಮಝ್ ಹಮ್ ಕರ್ ಲೇ ತೋ ಉಸೆ ವಿಪರ್ಯಯ ಕಹೆಂಗೆ. ತೋ ಜೈಸೆ ಘಾಸ್ ಕೆ ಊಪರ್ ಓಸ್ ಕಿ ಬೂಂದ ಪಡ್ತಿ ಹೈ ಔರ್ ವಹ ಮಣಿ ಕೆ ಸಮಾನ ಚಮಕ್ತಿ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ವಾಸ್ತವ ಮೇ ವಹ ಮಣಿ ನಹಿ ಹೈ. ಇಸ್ಲಿಯೇ ಅಗರ್ ಹಮ್ ಕಹೇ ಯಾ ಅಗರ್ ಹಮ್ ಯೇ ಸಮಝ್ ಲೇ ಕಿ ವಹಾಂ ಮಣಿ ಹೈ ತೋ ಯಹ ಮಿಥ್ಯಾ ಜ್ಞಾನ ಪರ್ ಆಧಾರಿತ ಬಾತ್ ಹೋ ಗಯಿ. ಮಿಥ್ಯಾ ಜ್ಞಾನ ಕೆ ಕಾರಣ ಹಮ್ ಬೂಂದ ಕೋ ಮಣಿ ಸಮಝ್ ಲೇತೆ ಹೈ, ತೋ ಬೂಂದ ಮೇ ಹಮ್ ಮಣಿ ಕೆ ರೂಪ ಕಿ ಕಲ್ಪನಾ ಕರ್ತೆ ಹೈ, ತೋ ಯಹ ವಿಪರ್ಯಯ ಹೋ ಗಯಾ. ಅಗಲಾ ಸೂತ್ರ ಕಹತಾ ಹೈ ಶಬ್ದ ಜ್ಞಾನಾನುಪಾತಿ ವಸ್ತು ಶೂನ್ಯೋ ವಿಕಲ್ಪ. ತೋ ವಿಕಲ್ಪ ಕ್ಯಾ ಹೈ ಇಸೆ ಸಮಝಾಯಾ ಹೈ. ತೋ ಯಹಾಂ ಪರ್ ವಸ್ತು ಶೂನ್ಯ शब्द का प्रयोग हुआ है। और यह वस्तु शून्यता कहाँ से आती है? तो शब्द ज्ञानानुपाती, शब्द के ज्ञान के कारण यह वस्तु शून्यता आती है। अर्थात वस्तु शून्य भी हो, वस्तु ना भी हो, फिर भी शब्द के ज्ञान के कारण हमें उसकी कल्पना मन में आ जाती है। जैसे अगर हम कहें गुड़, तो तुरंत मन में विचार आता है कि ये मीठा होता है। और ये विचार इसलिए आता है कि हमारा पूर्व संचित ज्ञान है कि गुड़ मीठा होता है। तो केवल शब्द कह दिया गुड़, और हमारे मन में मीठेपन का विचार आ गया। हालांकि हमारी आंखों के सामने गुड़ नहीं है, केवल शब्द है, इसलिए इसे वस्तु शून्य कहा गया है। तो वस्तु ना होते हुए भी केवल उस वस्तु के शब्द को सुन करके हम अपने मन में कोई एक कल्पना ले आते हैं, तो इसे कहते हैं विकल्प। तो इसके आधार पर हम ये भी कह सकते हैं कि जो भाववाचक संज्ञाएं हैं वह विकल्प का अच्छा उदाहरण बनती हैं। अगर हम कहेंगे स्वतंत्रता, तो किसी भी वस्तु का बोध हमारे मन में नहीं होता है, लेकिन एक भाव का बोध हमारे मन में होता है। तो यह उदाहरण हो गया विकल्प का। अब चौथी वृत्ति के बारे में बताते हैं कि निद्रा। तो निद्रा क्या है? अभाव प्रत्ययालंबना वृत्तिर निद्रा। अभाव प्रत्ययालंबना, तो जो वृत्ति अभाव प्रत्ययालंबना हो वह निद्रा होती है। तो इस शब्द का क्या अर्थ हुआ? कि निद्रा जब होती है तब उसका आलंबन होता है अभाव। अर्थात उस समय मन में कोई विचार, कोई भाव नहीं आता है। और यहाँ अभाव शब्द के अर्थ में अज्ञान या मूढ़ता भी आते हैं। इसलिए निद्रा केवल वह निद्रा नहीं है जो भौतिक निद्रा हो, जिसे हम नींद कहते हैं, वह नहीं है, बल्कि अज्ञान के कारण या मूढ़ता के कारण जब हमारे ज्ञान का अभाव हो जाता है, तो वह भी एक प्रकार की निद्रा ही है। आगे स्मृति के विषय में बताया है, अनुभूत विषया सम प्रमोशः स्मृति ही। तो जो अनुभूत विषय है, अर्थात जो पहले कभी हमारे साथ बात घट चुकी है, कोई कहानी पढ़ ली है, कोई फूल देख लिया है, कोई गीत सुन लिया है, इस प्रकार की पहले की कोई घटना जो घट चुकी है, उसका असंप्रमोशः, अनुभूत विषयः असंप्रमोशः। इन दोनों शब्दों की संधि से शब्द बना अनुभूत विषया संप्रमोशः। तो असंप्रमोश अर्थात जो नष्ट नहीं होती है, जिसका नाश नहीं होता है। तो जब हमारी पुरानी घटना से जो ज्ञान मिला या जो भाव उत्पन्न हुआ, उस भाव का या उस अनुभूति का नाश नहीं होता है, इसे हम स्मृति कहते हैं। अर्थात उस घटना से जो अनुभूति उत्पन्न हुई, वह अनुभूति हमारे साथ कायम रहती है, तो इसे हम कहते हैं स्मृति। लेकिन कभी कभी स्मृति भ्रंश भी हो सकता है, उस समय हमें पुरानी कोई घटना याद नहीं आती है। और अगला सूत्र कहते हैं, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः। अभ्यास और वैराग्य, इन दोनों बातों से तन्निरोधः, उनका हम निरोध कर सकते हैं, अर्थात उन्हें हम रोक सकते हैं। अर्थात पांचों ये जो वृत्तियां हैं, जो हमारी चित्त की वृत्तियां बन जाती हैं, इन्हें हम अभ्यास और वैराग्य के द्वारा रोक सकते हैं। और ये पांच वृत्तियां हैं प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा और स्मृति। और जैसा कि हमने पहले बताया कि यह वृत्ति कभी क्लिष्ट हो जाती है और कभी अक्लिष्ट हो जाती है, कभी कठिन हो जाती है, कभी सरल हो जाती है, लेकिन फिर भी हमें प्रयत्न पूर्वक अभ्यास और वैराग्य, इन दोनों के द्वारा इन वृत्तियों को हमें रोकना पड़ेगा, ताकि हम इनसे परे जा करके योग की अवस्था को प्राप्त करें। तो मित्रों आज मैं यह रुकती हूँ। ये पातंजल योग सूत्र जो है यह सूत्रबद्ध रूप से भारतीय तत्वज्ञान को समझाता है, तो इसे हम थोड़ा थोड़ा ही पढ़ते चलेंगे और इसके पीछे जो भारतीय दर्शन है उसे समझने का प्रयास करेंगे। तुम सुनते रहो रेडियो मधुबन, सुनते रहो पठामी संस्कृतम और मुस्कुराते रहो। नमस्कार।